So, we've had the preliminaries, and as long as it doesn't give Srila Bharati a headache, we'll go a bit further.
Yeah.
So we'll read it, and then I'll explain it more fully. So we're going to deal with the first bardo. The moment of death and the clear light of pure reality. First of all, there will appear to you, swifter than lightning, the luminous splendor of the colorless light of emptiness. Oh dear. Difficult.
Yeah, if you tell me in a short, I can.
So you die, and at that moment, you're put into a state of complete pure emptiness.
आपला जेव्हा मृत्यू होतो तर त्याच्यानंतर जी आपली अवस्था असते
तर
त्या अवस्थेमध्ये एक यू हॅव टू टेल अगेन.
ओके, इट सेज दॅट फर्स्ट ऑफ ऑल दॅट कम्स टू यू स्विफ्टर दॅन लाइटनिंग द ल्युमिनस स्प्लेंडर ऑफ द कलरलेस लाइट ऑफ एम्प्टीनेस. Difficult. So it's as if everything is taken away.
सगळं काही आपल्याकडून घेतलेलं असतं परत.
Your body goes.
आपलं शरीर गेलेलं असतं आपल्याकडून.
Everything that you know goes.
आपल्याला जे काही माहिती आहे ते सगळं आपल्यातून निघून जातं.
But you're completely aware.
पण त्या क्षणी तुम्ही म्हणजे पूर्णपणे जागृत असता.
So it's talked of here as a colorless light.
तर तिथे असं सांगितलं गेलंय की जिथे रंगीबेरंगी प्रकाश म्हणतो.
बट ऑफ कोर्स दॅट्स जस्ट अ सिम्बल रिली.
रंगविरहित कलर.
अँड इट्स बिकॉज एव्हरीथिंग दॅट यू कॅन नो हॅज गॉन.
तुम्हाला जे काही माहिती आहे ते सगळं निघून गेलेलं असतं.
सो दिस जस्ट अवेअरनेस.
केवळ तिकडे जागृतीची अवस्था.
अवेअरनेस विदाउट एनी ऑब्जेक्ट.
ती जागृती की जिथे काहीच कुठलंच ठोस असं काही नाही.
अवेअरनेस विदाउट एनी इनसाइड अँड आउटसाइड.
अशी जागृती की जिथे आंतरिक आणि बाह्य असं काही नाही.
नो सब्जेक्ट नो ऑब्जेक्ट.
कुठल्याच प्रकारचं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट वस्तू नाही आणि
there's just awareness.
केवळ तिकडे जागृती असते.
बिकॉज you all the elements have gone.
कारण की सगळे धातू जे असतात ते नष्ट झालेले असतात.
So it's as if you're in a state of just consciousness.
तर केवळ ती जी अवस्था आहे ती जागृतीची अवस्था.
And you experience that as like a very very intense pure light.
आणि त्यावेळेस आपला जो अनुभव असतो की त्यावेळेस सूक्ष्म असा आणि शुद्ध असा प्रकाश जो असतो त्याचा अनुभव येतो.
सो इट्स व्हेरी फ्राइटनिंग.
आणि ते म्हणजे भयभीत पण होतो आपण.
सो यू वॉन्ट टू रन अवे.
कधी कधी तिथून पळून जावंसं पण वाटतं.
बिकॉज इट्स गॉट नो प्लेस फॉर एनीथिंग दॅट यू नो.
कारण की तिथे अशी कुठली स्थान नसतं कुठली जागा नसते की जे तुम्हाला माहिती आहे.
इन अ वे इट्स गॉट नो प्लेस फॉर यू.
म्हणजे अर्थातच तिथे तुमच्या स्वतःसाठी पण जागा नसते.
इट्स जस्ट रियालिटी.
ते सत्यता असते.
अँड यू इफ यू रन अवे यू लूज कॉन्शियसनेस.
आपण जर तिथून परत माघारी येण्याचा किंवा पळून जाण्याचा विचार केला तर आपलं जे जी जागृती आहे तर ती आपण गमावून बसतो.
सो इट सेज ट्राय टू submerge yourself in that light. Try to unite with it.
तर तो जो प्रकाश आहे त्याच्यामध्ये स्वतःला आपण विलीन करून घेतलं पाहिजे, याचा प्रयत्न केला पाहिजे.
Give up all belief in a separate self.
आपले जे विश्वास जे आहेत ते वेगळ्या प्रकारे आपण त्या गोष्टीला सोडता आलं पाहिजे.
Give up your attachment to your ego, illusory ego.
आपला जो अहंकार आहे तर त्याच्याबद्दलची असलेली जी आसक्ती आहे तर ती पण आपण सोडून दिली पाहिजे.
Just accept it.
आणि केवळ तिथे स्वीकार केला पाहिजे.
Just pure awareness.
तिथे शुद्ध जागृती पाहिजे.
That's in a way your own real nature.
तर त्याच क्षणी आपलं जे खरं जे व्यक्तिमत्व आहे ते तिथे निर्माण होतं.
Actually it's not either you or not you. It's beyond that.
तिथे आपण मी किंवा माझं असं नाही, त्याच्याही पलीकडचं आहे ते.
So this is the first experience at the moment of death.
तर आपल्या मृत्यू जेव्हा होतो त्यावेळेचा हा पहिला असा अनुभव आहे.
There's this sudden experience of pure awareness.
तिथे एक म्हणजे अचानक तिथे जो अनुभव निर्माण होतो एक प्रकाशाचा.
No features, no in, no out, no up, no down.
कुठल्याच प्रकारचं तिथे म्हणजे अस्तित्व जे असतं कुठल्याच प्रकारचं नसतं. तिथे कुठे आत काही नाही, बाहेर नाही काही, वरती काही नाही, खाली काही नाही, असं काहीच दिसत नाही.
जस्ट रियालिटी,
केवळ तिथे सत्यता असते.
अँड वेल इट्स डिफिकल्ट टू टेक.
खरं तर हे कठीण असतं स्वीकार करणं.
सो इट्स द सॉर्ट ऑफ थिंग दॅट वी टॉक्ड अ लिटल बिट अबाउट, फॉर इन्स्टन्स द मिडल ऑफ द नाईट.
तर आपण जी मध्यरात्री जी आहे त्याचं आपण इथे उदाहरण घेऊया.
नथिंग टू डू,
तिथे आपण काहीच करू शकत
नाही,
आपण झोपू पण शकत नाही.
जस्ट अवेक,
आपण केवळ जागे असतो.
अँड यू फील व्हेरी अनकम्फर्टेबल, यू वॉन्ट गेट अवे, यू डोंट फील एट ईज.
आपण खूप त्या क्षणी अस्वस्थ झालेला असतो, आपल्याला कुठेतरी जायचं असतं पण आपण काहीच करू शकत नाही.
यू आर व्हेरी अवेक
आणि आपण ती अवस्था जी असते ती खूप जागृत असते.
बट देयर इज नथिंग फॉर युअर माइंड टू होल्ड ऑन टू ऑर ग्रास्प ऑन टू.
तर आपल्या मनामध्ये असं काही नसतं की आपण त्याला एक चांगल्या प्रकारे नाही का स्थिर करू शकतो.
मेबी दॅट्स द मेन मेनली व्हॉट हॅपन्स.
तर त्यावेळेस काय घडत असतं?
एव्हरीथिंग दॅट यू ग्रास्प्ड ऑन टू, यू सेड दिस इज मी, दॅट्स नॉट मी, दॅट्स माइन, दॅट्स नॉट माइन, दॅट्स ऑल गॉन.
तर असं घडत असतं की जे काही आपण घेतले, माझं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, जे काही आपण मिळवलेलं असतं ते सगळं नष्ट झालेलं असतं.
सो यू जस्ट लेफ्ट विथ दिस व्हेरी पॉवरफुल अवेअरनेस, बट यू कांट लिव्ह विथ इट.
त्यावेळेस फक्त आपली जी जागृती असते ती खूप शक्तिशाली अशी जागृती असते, बाकीच्या कुठल्याच गोष्टी नाही.
जस्ट लाईक इन द मिडल ऑफ द नाईट ऑल यू वॉन्ट टू डू इज गो बॅक टू स्लीप बिकॉज इट्स टू अनकम्फर्टेबल, जस्ट अवेक.
जसं आपण मध्यरात्रीचं उदाहरण घेतलं की आपल्याला असं वाटतं की मी परत झोप लागली पाहिजे मला, पण आपण काहीच करू शकत नसतं, आपण जागेच असतो.
बट युअर फ्रेंड, युअर कल्याण मित्र इज सेइंग टू यू जस्ट ऍक्सेप्ट दिस स्टेट.
अशा वेळेस आपले जे कल्याण मित्र आहेत ते आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात की तुम्ही हे स्वीकार करायला शिका.
दिस इज द रियालिटी ऑफ थिंग्स, देअर इज नथिंग टू ग्रास्प ऑन टू, देअर इज नथिंग दॅट यू कॅन होल्ड ऑन टू.
तर ही सत्यता आहे, कुठलीच गोष्ट वस्तू जी आहे ती तुम्ही धरून ठेवू शकत नाही.
इन लाईफ इट सीम्स एज इफ वी कॅन हॅव थिंग्स अँड ओन देम, वी नो हू वी आर, बट दॅट्स अन इल्यूजन.
तर जीवनामध्ये आपण जसं ही माझी वस्तू आहे, हे माझे, आपण या सगळ्या धरून बसतो, पण त्या शेवटी सगळ्या सोडून द्यावी
लागतात
आणि ते सगळे निघून गेलं असतं आपल्या हातातून.
सो इट्स सेइंग ऍक्सेप्ट दिस स्टेट.
तर असं सांगितलं गेलं की ही जी अवस्था आहे याला आपण स्वीकार केलं पाहिजे.
अँड लेट गो ऑफ युअर सेल्फ क्लिंगिंग.
तर आपली जी आपला जो अहंकार आहे ज्याच्या आपली आसक्ती आहे तर ती आपण जाऊ दिली पाहिजे.
इट्स एज इफ युअर यू सडनली फाइंड युअर सेल्फ इन अ कम्प्लीटली स्ट्रेंज लँड वेअर नोबडी कॅन सी यू, नोबडी नोज हू यू आर, अँड यू डोंट नो द लँग्वेज.
आणि क्षणभरातच आपण स्वतःला एक वेगळ्या विश्वात, वेगळ्या धर्तीवर बघतो की जिथे कोणीच आपल्याला ओळखत नाही, कोणीच आपली भाषा ओळखत नाही, कोणीच आपण कोणाला ओळखत
नाही. There's nothing that you can use to say this is me, that's not me.
आणि त्यावेळेस तिथे असं काहीच नसतं, आपण म्हणू शकत नाही हे माझं आहे, माझ्याशी संबंधित आहे.
So this is the first thing that happens to you when you die.
तर मृत्यूनंतर ही पहिली गोष्ट आहे जी घडत असते आपल्यासोबत.
And You have that opportunity. If you accept that state fully, well, that's enlightenment.
आपण जर त्या क्षणी जर ही अवस्था याची जर आपण स्वीकार केला तर आपल्याला बुद्धत्व पण प्राप्त होईल.
The Buddha, if you could say, has accepted that complete openness.
बुद्धांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांनी हे संपूर्ण हे जे खुलेपणा मुक्तपणा आहे त्यांनी पूर्ण स्वीकार केलेला होता.
That's his home. That's where he lives.
तेच त्यांचं घर होतं जिथे ते राहत होते.
Yes, he moves amongst the things of our world, but he's no attachment to them.
Buddha ikade tikade jat hote pan tyanchi asakti navti kasha baddal.
So in this state you have the chance for enlightenment.
Tar ya avasthe madhe aplyala sandhi ahe buddhatva prapt karnyachi.
But it says few, however, are those who, having missed salvation during their life on earth, can attain it during this brief instant which passes so quickly. Do you want me to break that down or is
yeah,
it?
Yeah,
so most people miss it during this life.
तर ही जी अवस्था आहे बरेच जण त्यांच्या जीवनामध्ये करू शकत नाही.
We've been shown reality by the Buddha in this life.
तर आपल्याला बुद्धांकडून ही जी सत्यता आहे ते आपल्याला शिकायला मिळालं.
He's told us again and again the true nature of things.
तर निसर्गाची ही जी सत्यता आहे तर हे सातत्याने आपल्याला सांगितली जाते.
And we've missed it.
आणि आपण ही जी आहे आपण ती संधी घालवली.
So we're not going to be able to easily grasp it when it comes to us so quickly and so overwhelmingly.
तर जेव्हा आपला मृत्यू होतो तर त्या क्षणी लगेच आपण ही गोष्ट स्वीकार करू शकत नाही किंवा शिकू शकत नाही त्या अवस्थेत.
So most people hardly even experience that moment.
आणि काही लोक अगदी म्हणजे काहीच लोक त्याला काही क्षणामध्ये त्याला अनुभव घेऊ शकतात.
As soon as it happens you run away.
ते घडल्याबरोबर आपण काय करतो पळवाटा काढतो.
You go into unconsciousness.
आपण लगेच अजागृतीच्या अवस्थेत जातो.
You just pass out.
आपण ते सोडून बाहेर पळतो.
A bit like a beginner starting to meditate they go to sleep immediately.
जसं जे नवीन लोक असतात ते ध्यान करायला शिकतात आणि लगेच झोपायचा अनुभव येतो
त्यांना. It's almost they can't accept it.
कारण की ते सहन करू शकत नाही.
Or sometimes when people have an experience of jhana they run away from it. It's too much.
कधी कधी ध्यानाचा अनुभव लोकांना येतो आणि ते मग त्याच्यापासून पळवाटा काढतात ते जास्त वेळ बसू शकत नाही.
So according to the book of the dead most people don't even know they've experienced that moment.
तर ह्या पुस्तकानुसार बरीच लोक असे असतात की ज्यांना त्या क्षणी तो अनुभव घेण्याची संधी नाही मिळत.
But if we've done some work, if we've done some six element practice, if we've done some reflection, we'll be able to stay with it for a little while.
आपण जर काही शिकलो असेल जसं धातूंवरचं ज्ञान अजून काही गोष्टी आपण सरावात आणल्या असेल तर आपण त्या क्षणी ह्या गोष्टींना आपण स्वीकारू शकतो.
You know, if you do the six element practice, you let go even of consciousness.
आपण जर सहा धातूंचा जर सराव केला तर आपल्यातलं जे जागृती जी आहे तर त्याच्यावरती आपण हे करू शकतो.
विज्ञाना या यू स्टॉप बीइंग अटॅच्ड टू विज्ञाना. यू आर अवेअर बट यू आर नॉट अटॅच्ड टू इट.
आपण जागृत असतो पण आपण त्याच्याबद्दल आसक्त नसतो.
बट इफ यू हॅव्हंट डन दॅट प्रिपरेशन you can't use that experience.
आपण जर ह्याचा सराव जर केला नसेल तर आपण तो जो अनुभव आहे तो अनुभव आपण घेऊ शकत नाही.
So your fear your fear just knocks you out.
आपली जी भीती आहे ती भीती आपल्याला बाहेर त्याच्यापासून पळवाटा काढायला सांगते.
That's why it's so important that we learn to stay with these bardo experiences that we have in life.
तर आपल्या जीवनामध्ये जी बारडो अवस्था येते तर त्या अवस्थेला आपण शिकणं आणि त्याच्याबद्दल नाही का जागृत असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
And even that we learn to extend them so they become bigger in our life.
आणि ती जी अवस्था आहे तर त्याला जर आपण विस्तार केला तर ते मोठे मोठे होत जातात.
I think a solitary retreat is a very very important experience.
तर मला असं वाटतं की आपलं एकांतवास जे आहे ते खूप मोठा अनुभव घेण्यासारखा
आहे. I think in Indian life it's very difficult to even have a minute by yourself.
मला माहित आहे की भारतातलं जीवन जे आहे ते एवढं कठीण आहे की आपल्याला स्वतःसाठी एक मिनिट सुद्धा काढणं कठीण.
Very very hard to find yourself on your own for an hour or something like that.
आपल्या स्वतःसाठी एक तासभर वेळ सुद्धा काढणं खूप खूप कठीण आहे.
वॉज ट्राय वन डे,
पण एक दिवस त्याचा प्रयत्न करा.
जस्ट गो समवेअर बाय योरसेल्फ अँड जस्ट सी व्हॉट हॅपन्स.
कुठेतरी स्वतः तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा आणि बघा काय घडतं.
लेट द बारडो ओपन अप,
आणि ते बारडो जे आहे ती अवस्था त्याला खुलं करा.
अँड डोंट टू क्विकली डू एनीथिंग,
आणि पटकन लगेच काही करण्याचा विचार करू नका.
व्हेन आय डू ब्रह्मचारी रिट्रीट्स, दिस लास्ट वन आय मेड देम हॅव इट वॉज अ फुल वीक ऑफ सायलन्स.
मागचं जे धम्मचाऱ्यांचं शिबिर झालं त्याच्यामध्ये मी त्यांना पूर्ण आठवडा मौनात राहायला सांगितलं.
आय डोंट नो हाऊ गुड एव्हरीबडी वॉज,
मला माहिती नाही प्रत्येक जण कसे होते.
आय एम शुअर सुरंगम वॉज परफेक्ट,
मला खात्री आहे की सुरंगम ते व्यवस्थित होते.
आय एम शुअर ही वॉज ऍक्च्युली बिकॉज ही इज व्हेरी कॉन्शियंशियस लाईक दॅट, या,
कारण की ते जागृत आहे तर मला खात्री आहे ते.
अँड ऑन द ऑर्डिनेशन रिट्रीट they had 10 days of silence.
Dikshacha shibira madhe 10 divsacha maun hota.
So I think most of your husbands were there.
Mala maiti tumche bare janache pati hote.
And when you're in complete silence, even if you're meditating together and so on, in a way it's just you.
आपण जेव्हा पूर्ण मौनात असतो आणि त्या अवस्थेत जेव्हा ध्यान करतो आपण पूर्ण आपल्या स्वतःशी समर्पित असतो.
Then you experience a lot more space.
त्यावेळेस आपल्याला तो अनुभव येतो की आपल्याला खूप अशी मोकळीकता आहे आणि विशाल आपलं म्हणणं.
ऑन द वन हँड यू एक्सपिरियन्स दिस ग्रेट स्पेस,
आणि आपण तिथे खूप विशाल असं पोकळी जी आहे त्याचा आपण अनुभव घेऊ.
ऑन द अदर हँड यू एक्सपिरियन्स दिस आय,
आणि आपण दुसरी जर बाजू बघितली तर मी हे आपण तिथे अनुभवायला मिळतं.
इट्स एज इफ यूर लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर,
तिथली अवस्था जी आहे जसं माशाला पाण्याच्या बाहेर काढून ठेवण्याची अवस्था.
फ्लॅपिंग अराउंड ट्राइंग टू गेट बॅक इनटू द वॉटर,
आणि तो मासा जसं धडपडतोय की पाण्यामध्ये परत जाण्यासाठी.
बट देयर इज नो वॉटर,
पण तिकडे पाणीच नाहीये.
अँड यू हॅव टू गेट यूज्ड टू नो वॉटर,
आणि तुम्हाला पाण्यारहित राहण्याची सवय केली पाहिजे.
सो यस, ट्राय टू लर्न टू लिव्ह इन दिस ओपन स्पेस.
तर आपण हे शिकलं पाहिजे की मुक्तपणे ह्या खुल्या वातावरणात राहण्याचे.
इव्हन इफ यू आर इन द मिडल ऑफ चपाती मेकिंग अँड सेंडिंग चिल्ड्रन ऑफ टू स्कूल अँड ऑल द रेस्ट ऑफ इट, ट्राय टू ब्रिंग सम स्पेस.
जरी आपण चपाती करत असू काही काम किंवा मुलांना शाळेत पाठवल्यानंतर जो वेळ मिळतो मोकळीचा त्याचा आपण वेळ त्या वेळेला हे केलं पाहिजे.
इव्हन स्पेस इन युअर माइंड इफ नॉट स्पेस अराउंड यू,
जरी आपल्या आजूबाजूला आपल्याला कुठे जागा नाही मिळत आपल्या मनामध्ये आपण ते निर्माण केली पाहिजे जागा.
आय थिंक आय एम गोइंग टू स्टॉप रादर दॅन पुशिंग अहेड बिकॉज दॅट्स क्वाइट अ बिग पॉइंट. या,
तर खूप मोठा मुद्दा आहे त्याच्यामुळे मी इथे थांबू.
बट लेट मी जस्ट चेक, इज देयर एनीथिंग दॅट्स अनक्लिअर ऑर दॅट इज कमिंग इन युअर माइंड.
तर कुठली गोष्ट आता अस्पष्ट आहे किंवा काही विचार येत आहेत मनामध्ये? शी सेज इट्स आफ्टर डेथ, दॅट्स व्हाय आय कॅन टेल एनीथिंग.
बट डू यू हॅव सम फीलिंग फॉर व्हॉट इट मीन्स?
काही आपल्याला अशा भावना निर्माण झाल्या असतील ना, विचार आले असतील की
बिकॉज इन अ वे कॉन्शियसनेस इज कॉन्शियसनेस वेदर इट्स डेड कॉन्शियसनेस ऑर लिव्हिंग कॉन्शियसनेस.
जागृतता ही जागृतताच आहे, जसं ते म्हणजे जिवंत असताना किंवा मृत्यूनंतर.
द सेम प्रिन्सिपल्स अप्लाय, द सेम प्रिन्सिपल्स अप्लाय,
म्हणजे दोन्ही अवस्थेत तेच तत्व त्याला लागू पडतं.
इट्स जस्ट इन लाईफ दिस मोर सॉलिड एक्सटर्नल रेफरन्स.
आपल्या जीवनामध्ये आपल्याला असे ठोस असे काही बाह्य अनुभव येत असतात.
यु नो, व्हेन यू गो होम यू कुड बी फेअरली शुअर थिंग्स विल बी मोर ऑर लेस एज दे वर बिफोर.
आपण जसं घरी गेल्यानंतर आपल्याला माहिती की पूर्वीपेक्षा आपण आता म्हणजे जास्त अधिक खुले झाले आहोत.
यस, देयर मे बी अ मेस इन द किचन बिकॉज युअर हस्बंड हॅजंट पुट थिंग्स अवे प्रॉपरली.
कधी कदाचित आपण गेल्यानंतर आपल्याला आपलं किचन जे आहे ते अस्वच्छ दिसेल, कारण की आपल्या हसबंड लोकांनी ते स्वच्छ ठेवलं नसेल.
or your children may have some problems that they haven't sorted out. But you'll be more or less, everything will be more or less as it was when you left. Maybe, probably. That's what life is like. It's got some solidity to it.
हेच आपलं जीवन आहे की काहीतरी नाही का घडत असतं.
In these states there's no solidity at all.
तर ह्या अवस्थेमध्ये तसं काही नाहीये.
In this particular bardo there's nothing.
तर ह्या बार्डो अवस्थेमध्ये काहीच नाहीये.
We'll see that it comes on to a state which is more dreamlike.
तर ही जी अवस्था आहे तर ही जशी स्वप्नातली अवस्था आहे.
But this human life, the advantage of it is that it has got some framework.
तर आपले जे हे एक मनुष्य म्हणून जे जीवन आहे तर आपल्याला एक मर्यादा आहे त्या जीवनामध्ये.
But that also leads us into an illusion.
तर ही जी चौकट जी आपण बनवली आहे याच्यामध्ये याला काय म्हणता इल्यूजन ला
माया
मोह मोह
मोह या वी थिंक दैट इट विल लास्ट फॉरएवर.
तर आपण ही जी मोहाची चौकट बनवलेली असते आणि आपल्याला असं वाटतं की हे शेवटपर्यंत असंच राहील.
जेव्हा सुभूत हे घेत होते तेव्हा असं वाटलं की म्हणजे तो जो प्रकाश आहे किंवा मृत्यूनंतरची ती जी अवस्था आहे ती आठवण्यासाठी सुभूती जे शिकवत आहे ते आठवलं
पाहिजे.
एक वाटते आहे की म्हणजे जर ह्या जन्मात आपण बुद्धत्व जे आहे किंवा बुद्धांची शिकवण रिसीव्ह करण्यासाठी जर ओपन असू त्याचा अनुभव ह्या जन्मात घेत असू तर निश्चितच तिथे ती मदत होऊ शकते.
What we experience in this life, the teachings of Buddha, so that we should be open to accept that.
Yes. Well, you really need these experiences already quite mature beforehand.
तर त्या अवस्थेच्या आधीच आपल्याला हे जे अनुभव जे आहेत तर हे खूप म्हणजे काय
म्हणतो त्याला
परिपक्व झाले पाहिजे.
And just remembering what Subhuti said won't help you. You need some experience, huh? So you sort of feel, yes, I kind of know this.
आपल्याला हा स्वतःच अनुभव आला पाहिजे आणि आपल्याला असं वाटलं पाहिजे की हा आम्हाला हे माहिती आहे.
So probably the six element practice is one of the closest experiences that you'll get for this.
सहा धातूंचा जे सराव आहे तो खूप महत्त्वाचा आहे.
And maybe just sitting.
Just sitting पण
महत्त्वाचं. Yes, it's not enough just to know the words. You have to have the experience maturing.
तर आपल्याला म्हणजे त्या शब्दांपेक्षा जो अनुभव आहे तो महत्त्वाचा आहे.
त्यावेळेस आमच्या स्मृतीवरती अभ्यास चाललेला होता वर्गामध्ये. त्या दिवशी वर्ग झाला घरी आल्यानंतर मी जेव्हा थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून पडलो तर त्यावेळेस मला हे स्वप्न पडलं होतं असं की आकाशामध्ये नाही का असं म्हणजे एक छोटस असं यान असल्यासारखं त्याच्यामध्ये मी आहे आणि ते खूप म्हणजे ना जमीन दिसते ना आकाशाचं दुःख दुःख असल्यासारखं असं त्याच्यामध्ये स्वतः उडत चालले मला काहीच दिसत नाही म्हणजे वर आहे की खाली घाबरले जागे झाले त्यानंतर मग पुन्हा थोडीशी फ्रेश झाली आणि थोडा विचार केला की कशामुळे मी असं स्वप्न पडलं. त्याच दिवशी माझ्या वडिलांची डेथ पण झाली आणि मग मला खूप चांगलं प्रकारे मला कळत होतं की फोनवरती वडील शेवटचे बोलले माझ्याशी म्हणजे मला समजले की वडील आता संपणार आहेत म्हणजे त्यांचं हे झालेलं आता. तर त्यावेळेस म्हणजे मी खूप स्थिर राहू शकले. खूप स्थिर राहिले, म्हणजे असं अजिबात विचलित झाले नाही. सुरंगम इथे नव्हते, शिबिर होती, रात्री 11:30 वाजता पण मी ते खूप चांगल्या प्रकारे एक्सेप्ट केलं. तर मग ह्याचा आणि ह्याचा काय असा संबंध असू शकतो जागृती असल्यामुळे.
She had a dream that she was in a spaceship in the clouds, and all the clouds were around her, some lights were there, but all it was a cloudy, and she was just flying in that spaceship. And she realized that the same day she had a phone call that her father died. So she is thinking that whether that is the any connection between the dream and the father's death.
All one can say is it could be. I certainly, when my own father died, I was with him, and I experienced a very strong, hard to say, sort of energy, which, this very, very, very vast spaciousness, which wasn't mine. I felt it.
तर माझ्या जेव्हा वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळेस मी त्यांच्या सोबत होतो, आणि त्यावेळेस मला पण असे एक प्रकारची ऊर्जा आणि ती पोकळी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात तिथे मला अनुभवायला मिळाली.
I sat with my mother just beside my father, and tremendous of calm and peace.
मी माझ्या आईच्या शेजारी बसलेलो होतो जिथे वडील पण होते, आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात शांतता आणि स्थिरता असं तिथे जाणवलं.
So I suspect that we were with him during this sort of period.
तर मला तो अनुभव आहे की मी त्या दरम्यान मी वडिलांसोबत होतो.
But this is just speculation, we don't really know.
तर हे एक आपण असं अंदाज हे करू शकतो पण खरं आपल्याला माहिती नाही सत्य.
But it could well be that sort of feeling.
काय झाली त्या दिवशी? वडील म्हणजे आता संपणार आहेत असं. इथे चांगले आले होते दवाखान्यातून पण का कष्ट होते मला असं जाणवलं की आज शेवटचा दिवस आहे असं. बहीण म्हणजे बोलवत होते मला की तू ये निघून. शेवटी पण वडिलांना ते सांगितले तुम्ही शांत राहा म्हणून, म्हणजे माहित नाही त्यावेळेस माझ्या मध्ये एवढी एनर्जी आली कुठून एवढं बळ आलं की मी त्यांना सांगितलं.
She was stable that time. She was trying to tell her father be stable. And she realized that because her father was okay when he came back from the hospital.
Yeah.
Something was in her mind that maybe this day is the last day of my father.
Yeah, it could be.
ते गावी होते पण तरी मला ते रिलाईज झालं की यावेळेला 12:30 मला खूप अस्वस्थ व्हायला लागलं, आणि त्यावेळेस मग मी ध्यानाला बसले आणि मग मी त्यांच्यावरती खूप मैत्री भावना केली, म्हणजे त्यांची सुटका होऊ दे याच्यासाठी मी त्यांना मैत्री भावना दिली. आणि बरोबर 12:30 अर्धा तास मी बसले होते, 12:30 बरोबर मला असं एकदम क्लिक झालं असं की काय झालं, आणि मग मला एकदम असं कळाले नाही का
स्मृतीवरती
अभ्यास केला होता आणि खूप मनापासून तो अभ्यासाने केला होता आणि ध्यान पण करत होतो आम्ही, आणि त्यामुळं बहुतेक बरीचशी जागृती वाढली होती त्या
because of the practice of awareness, mindfulness. She said that she was doing the study on that.
Good.
She felt that to express by listening all this.
Yeah. So half an hour?
Ardha tas.
Shrine room? Half hour break?
Yeah.
Half hour bardo?